आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलकात्यात. आणि छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात थंडीची लाट येण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. बिहारमधील 38 जिल्ह्यातील 46 मतदान केंद्रांवर ही मतमोजणी होत आहे. विधानसभेच्या 243 जागांसाठी 2,616 उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. मतमोजणीच्या 2 तासांनंतर निकालाचे कल येण्याची शक्यता आहे. टपाली मतांची मोजणी सकाळी 8 वाजेपासून सुरू आहे. गेल्या 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी 2 टप्प्यात मतदान झालं. बिहार विधानसभा निवडणुकीत 1951 नंतर आतापर्यंतचं सर्वाधिक 67.13% मतदान झालं आहे. 2047 पर्यंत आपला देश विकसित भारत म्हणून उदयास येईल असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. बोट्स्वाना इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना त्या बोलत होत्या. आपल्या नागरिकांनी केलेल्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे. भारत बोट्स्वाना दरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी तुमचं योगदान महत्वाचं आहे आणि ते देशाला मोठी यश मिळवून देईल असंही त्या म्हणाल्या. दरम्यान भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोट्स्वानाने 8 चित्त्यांची देणगी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बोट्स्वानाच्या राष्ट्रपती डुमा बोको यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर काल भारताकडे प्रतिकात्मक पद्धतीने चित्ते हस्तांतरित करण्यात आले. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेतून 8 चित्ते भारतात स्थलांतरित केले जाणार आहेत. आपला दौरा संपवून राष्ट्रपती आज सकाळी मायदेशी परतले आहेत. दिल्लीतील कार स्फोट घटनेतील जबाबदार असलेल्या सर्वांना कठोर शिक्षा दिली जाईल. या घटनेतील दोषींना शिक्षा झाल्यानं जगाला असा संदेश मिळेल की कोणताही दहशतवादी भारतात असं कृत्य करण्याचा विचारही करू नये असा विश्वास गृहमंत्री अमित शहा यांनी काल व्यक्त केला. गुजरातमधील मोतीभाई आर चौधरी सागर सैनिक शाळा आणि सागर सेंद्रीय प्रकल्पाचं दूरस्थ माध्यमातून उद्घाटन करताना ते बोलत होते. केंद्र सरकारनं सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांतर्गत देशभरात 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहितीही शहा यांनी यावेळी दिली. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा सुरू होत आहे. यंदाचा हा व्यापार मेळा एक भारत श्रेष्ठ भारत या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान आणि बिहार ही राज्य या आंतरराष्ट्रीय मेळ्याचे भागीदार असून यामध्ये झारखंड हे राज्य केंद्रस्थानी असणार आहे. संयुक्त अरब अमिराती चीन इराण दक्षिण कोरिया आणि इजिप्तसह 12 देशांचा या 14 दिवस चालणाऱ्या व्यापार मेळ्यात सहभाग आहे. भारतीय दूरसंचार सेवेच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमाचं उद्घाटन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार आहे. भारतीय दूरसंचार सेवेला 60 वर्ष पूर्ण झाली असून देशभरातील दूरसंचार क्षेत्राच्या विकासात सेवा देणारा प्रमुख घटक म्हणून ते काम करत आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन केलं आहे. आजचा दिवस बालदिन म्हणूनही साजरा केला जातो. यानिमित्त देशभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. साहित्य अकादमीचे बालसाहित्य पुरस्कार आज नवी दिल्ली इथं प्रदान केले जातील. हिंदी साहित्यासाठीचा हा पुरस्कार सुशील शुक्ल यांना 1/12 साठी प्रदान केला जाईल तर मराठी भाषेसाठीचा पुरस्कार सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमध्ये काल 27व्या घटना दुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहाने मंजुरी दिली. नव्या कायद्यानुसार पाकिस्तानी लष्कर प्रमुख फील्ड मार्शल सय्यद असीम मुनीर यांना नव्याने सर्वाधिकार प्राप्त झाले आहेत. या घटनात्मक दुरुस्तीमुळे सैन्याच्या सर्व शाखांवर त्यांचं नियंत्रण असेल. तसंच न्यायपालिकेतही भविष्यातील कोणत्याही कायदेशीर खटल्यापासून किंवा आव्हानांपासून त्यांचं संरक्षण होणार आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी घटना दुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्याची माहिती दिली आहे. भारत आणि नेपाळमधील मालवाहतूक सुरळीत करण्याच्या धोरणात सुधारणा करण्यासाठीच्या विनिमय पत्राचं काल आदान प्रदान करण्यात आलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि नेपाळचे उद्योग मंत्री अनिल कुमार सिन्हा यांच्या दरम्यान काल नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली त्यावेळी हे पत्र देण्यात आलं. दोन्ही देशांदरम्यान जोगबनी बिराटनगर रेल्वे लिंकवर कंटेनर आधारित आणि मोठ्या कार्गो वाहतूक सुविधा थेट रेल्वेमार्गाने जोडल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे कोलकाता आणि विशाखापट्टणम बंदरांपासून नेपाळ कस्टम यार्ड कार्गो स्थानकापर्यंत वाहतूक सुलभ होईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 जानेवारी 2021 रोजी केलेल्या भाषणाचं चुकीच्या पद्धतीनं संपादन करून तो प्रसारित केल्याप्रकरणी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीने ट्रम्प यांची माफी मागितली आहे. बीबीसीनं हा कार्यक्रम आपल्या वाहिनीवरून हटवला आहे. दरम्यान या प्रकरणी बीबीसीचे महासंचालक टिम डेव्ही आणि वृत्त विभागाचे प्रमुख दबोरा टर्नेस यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. फिलिपीन्सचे अमेरिकेतले राजदूत खोसे मान्युएल डेल गोएगो यांनी भारत आणि फिलिपीन्स यांच्यातील दृढ भागीदारीची प्रशंसा केली आहे. वॉशिंग्टन इथं एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की भारत हा फिलिपीन्सचा जवळचा मित्र आणि महत्वाचा संरक्षण भागीदार आहे. भारत जगातील सर्वात जास्त तरुण मनुष्यबळ असलेला देश आहे. महाराष्ट्र शासनासोबत कतारने करार केल्यास इथल्या विद्यार्थ्यांना कतारमधील उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच कतारनं महाराष्ट्रात गुंतवणूक करावी आणि राज्याच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोन्मेष मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल केलं. यामुळे दोन्ही देशांना लाभ होईल असं ते म्हणाले. कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी कतार लीडरशिप सेंटरच्या शिष्टमंडळाबरोबर मुंबईत संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. कतार आणि भारताचे 1973 पासून राजनैतिक संबंध आहेत. कतारमध्ये 8.5 लाख भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. ते कतारच्या विकास प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवित आहेत असंही लोढा म्हणाले. पश्चिम बंगालसह ईशान्येकडील 8 राज्यांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या प्रमुखांची पहिली प्रादेशिक परिषद नागालँडच्या चुमोकेदिमा इथं सुरु झाली. राष्ट्रीय नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत नागालँड पोलीस नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या समन्वयाने 2 दिवसांची ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये अंमली पदार्थांचा पुरवठा कमी करणं, यासंबंधीच्या नियमांची अंमलबजावणी करणं, अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांचं पुनर्वसन आणि व्यसनमुक्ती या विषयावर चर्चा सुरु आहे. या परिषदेत नार्कोटिक्स नियंत्रण मंडळ, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि ईशान्येकडील 8ही राज्य आणि पश्चिम बंगालमधील पोलीस विभागांचे अधिकारी उपस्थित आहेत. दिल्लीत नुकत्याच झालेल्या कारस्फोट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस नी विमान प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू होण्याच्या निर्धारित वेळेच्या किमान 3 तास आधी विमानतळावर पोहोचावं. तसंच मेट्रो आणि रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी किमान 20 मिनिटं आधीच निर्धारित ठिकाणी पोहोचावं अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. पुण्यातील नवले पुलावर काल संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला. पुलावर गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर 2 कंटेनरनी पेट घेतला. यामध्ये 1 4-चाकी वाहन अडकलं आणि लागलेल्या आगीत त्यामधील नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेक जण जखमी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज कोलकाता इथल्या इडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. 9:30 सामना सुरू होईल. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर कोलकाता पोलिसांनी इडन गार्डन्स मैदान आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. हवामान. पुढील 2 दिवस छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच ईशान्येकडील राज्य आणि उत्तर प्रदेशात धुक्याची चादर पसरेल असा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक आणि जळगावमध्ये पारा 10 अंशांवर घसरला आहे. आज केरळ आणि माहे इथं विजांसह वादळ येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलकात्यात. आणि छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात थंडीची लाट येण्याचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.